प्रेमात पडायचं तर कडकडीतच आणि प्रेमात पाडायचं तर झणझणीतच, वडापाव सारखं कुरकुरीत प्रेमाची चुरचुरीत लव स्टोरी, ती पण मिरची सकाट
फुलटुराडा मनाच्या कोपऱ्यातला किस्सा मोठा प्रेमाच्या चौकटीतला. फुलटुराडा मनाच्या कोपऱ्यातला किस्सा मोठा प्रेमाच्या चौकटीतला. नजरेचा गेम झाला, पाऊल स्लिप झाला, मनाच्या झोपडीचा मेंटेनन्स हाय झाला, भारी झोल झाला, इलकिन बोल्ड झाला, प्रेमामध्ये बघ तुझा भाव आता बेंड झाला. प्रेमाच्या कोटिंगला लाख भाव दे, गमगमीत जसा आपला वडा पाव रे.
ती दिसली की वडापाव, ती हसली की वडापाव, ती रुसली की वडापाव, आणि ती फसली की वडापाव. कारण वडापाव म्हणजे प्रेम आहे, तुमचं आमचं अगदी सेम आहे.
झणझणीत कधी कधी गोड फिलिंग असते प्रेमाची, वडापावच सारे. तुला बघताना फ्लॅट होतो मी, क्रेझी वाटे रे वडापाव सारे. ओके फुलटुराडा मनाच्या कोपऱ्यातला किस्सा मोठा प्रेमाच्या चौकटीतला. नजरेचा गेम झाला, पाऊल स्लिप झाला, मनाच्या झोपडीचा मेंटेनन्स हाय झाला, भारी झोल झाला, दिल क्लीन बोल्ड झाला, प्रेमामध्ये बघत तुझा भाव आता भेट झाला. लवेबल हट कटी प्रेमात तडका है, मी तुझा तू माझी.
आयुष्यात वडापाव पाहिजेच ना राव.